लाइट्स कैमरा एक्शन।
नमस्कार, मी सयाजी शिंदे। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत। मला आठवतं एनसीपीएल एक वर्कशॉप होता, त्याच्यात मध्ये मी गेलो होतो, त्याच्यामध्ये शिबिर होतं। इथली कुठली इंग्लिश मुलगी होती आणि आम्हाला इम्प्रोव्हायझेशन करायला दिलं की तुम्ही यांना रिव्हन पॉईंटला समुद्रावर फिरताय। ती इंग्लिश बोलणारी होती, मी गावाकडचा, म्हणलं इम्प्रोव्हायझेशन तुम्ही तिथे फिरताय। ती विचारले हाव आर यू, तर म्हणलं काय झालं काय म्हणतीस, सगळे हसायला लागले। तर म्हणले काय झालं, म्हणलं कुठं काय, मग ती अशी बोलते सगळे हसायला। मग सरांनी थांबवलं, राणाने म्हटलंय तुम्ही नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल इंग्लिश बोलण्यापेक्षा हे जे बोलणं आहे हे फार खरं बोलणं आहे, तर आपल्याला हे येणं फार महत्वाचं आहे असं। तर त्याच्यामुळं अशा गोष्टी कॉन्फिडन्स वाढला वगैरे असा तो भाग होता। त्या काळात मुंबईला जेव्हा भांडणं झालं ती, तो अजून एक किस्सा चांगला आहे की माझा प्रमोद कोपडे नावाचा मित्र होता, मी रात्री असं खूप बसलो होतो आणि 2 वाजता तो सांगत होता की वेल बिगिन इज हाफ डन आणि हॅस्टी क्लाइंबर्स ऑफ सडन फॉल। तर ह्या गोष्टी मी माझ्या डायरीवर लिहून ठेवल्या होत्या। त्यांनी सांगितलं होतं बघ सयाजी तू जातोय सदा, पण कसं असताना गरुडासारखं राहिलं पाहिजे। गरुड आपल्या पिल्लांना ना असं ढकलून देत असतं की तुमच्या पंखात बळ असेल तर जगा नाही तर मरा, तर ती उठायची ताकद असली पाहिजे। त्यामुळे खूप तयारी करायची, त्यामुळं वेल बिगिन इज हाफ डन हे माझ्या लाईफमध्ये इतकं सक्सेस झालं। मी पहिलं नाटक केलं बेस्ट ऍक्टर अवॉर्ड।
कोणतं नाटक?
झुलवा नाटक केलं होतं ना एक्सपेरिमेंटला, पहिले व्यावसायिकला नाटक केलं होतं आमच्या घरात बेस्ट ऍक्टर अवॉर्ड। पहिली मराठी फिल्म केली आबोली त्याला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड, पहिली हिंदी फिल्म शूल केली त्याला बेस्ट विलन अवॉर्ड, पहिली तमिळ फिल्म केली त्याला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड। तसं पहिल्यापासून, कारण पाठीमागचा जो माझा 4-5 वर्षाचा प्रवास होता त्याच्यामध्ये मी जो अभ्यास केला होता तो अभ्यास मला कामी आला।
मला वाटतं तुम्ही कुर्लामध्ये नागरिक सहकारी बँकमध्ये तुम्ही काम केलं तेही 17 वर्ष आणि आज तुम्ही ह्याच बँकेचे अम्बॅसेडर आहात, तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। तर मला सांगा की ह्या दरम्यान कधी पैसे कमी पडले, कधी तुमच्या बायकोला कुठल्या गोष्टीसाठी ॲडजस्ट करावं लागलं, तर सर तुम्ही सांगा कधी असं तुमच्यासोबत झालं ह्या बँकेत काम तुम्ही 17 वर्ष कसं केलं?
बँकेत लागलो तर पहिल्या दिवशी जेव्हा अपॉइंटमेंट लेटर आलं होतं ना त्यावेळेला 1 Act प्ले कॉम्पिटिशन होती विक्रोळीला, तर आम्ही 5 जण गेलो आणि सगळेजण कसं बँकेत लागल्याच्या आनंदात होतं। तर मी काय सांगले त्यांना की माझी आता 1 तारखेला अपॉइंटमेंट लेटर झाले जॉईन व्हायचं, म्हटलं माझी 15 तारखेला हे आहे, तर मी 15 दिवस लेट जॉईन झालं तर चालेल का? तर ते म्हणले बघा पण आता हे 4 जण आहेत, तर मला म्हणले पायजमा 17 घालून आलेलो। तर त्यांनी म्हटलं 10 वर्षांनी तुम्हाला ह्याचं कळेल, आत्ता म्हणताय ना 15 दिवस, तुम्हाला 10 वर्षांनी कळेल आपण किती मागे पडलो, कारण हे 4 जणांना प्रमोशन जास्त मिळालेलं असेल तुमच्या आधी आणि तुम्ही मागे गेलेलं असाल। म्हटलं मरो ते कसलं प्रमोशन काय असं वगैरे, तेव्हा 250 रुपये बँकेत पगार स्टायपेंड म्हणजे मिळायचं, पण ते 1 Act विक्रोळीला मी ते ह्याच्यासाठी तयारी केली होती। मग ते 15 दिवस लेट झालं होतं आणि मग बँकेचं मला किती पैसे येतात त्याच्यात कसं जगतो याच्यापेक्षा तेच झपाटलेलं जास्त असायचं, काम कसं करतो आहे वाचन आहे ते आणि त्याच्यातनं काटकसर आणि जास्त नसणं काय, तर ह्याची तर काही सवयच नव्हती कशाची, कामापुरतं मिळाल्याशी मतलब ह्याच।
एक तर तुमचं लग्न, मग तुम्ही काय गावातच लग्न केलं, हनीमूनला तुम्ही त्यांना घेऊन गेलात की नाही, आणि त्यानंतर संसार कसा सुरू झाला?
साताऱ्यालाच लग्न झालं।
पत्रिका वगैरे छापल्या होतात की नाही?
हा, पत्रिका छापणं ते सगळे विधी साताऱ्यात।
बस्ता कुठून बांधला होता तुम्ही?
मुंबईला बस्ता बांधला होता कारण ती मुंबईची होती म्हणून, पण बाकी ज्या साड्या बिड्या घेतात ना आहेरचं ते सगळं साताऱ्यात होतं। त्यावेळेला असं काय हनीमून वगैरे प्रकार नसतो, ते ह्या देवाला जायचं त्या देवाला जायचं, हा म्हणजे 16 असतं, 16 पर्यंत त्यांना एकत्र येऊन द्यायचं नसतं इथपर्यंत फक्त असा तो प्रकार असतो मला वाटतंय।
मग मुंबईत आल्यावर तुम्ही राहिलात कुठे?
तिचं घर होतं ना, हा आम्ही आलो 1-2 महिने तिथं राहिलो आणि मला आठवतंय आम्ही 1000 महिना अशी एक रूम भाड्याने घेतली, 12,000 रुपये वर्षाला जायचे ते बँकेत लागल्यानंतर, मग तिथं राहायचो। ती पण तिच्या आईच्या 2 चाळी पलीकडे होती, त्यामुळं मग बायको स्वयंपाक करायची, पण तिकडूनच सगळं लक्ष असायचं इकडे कोण आलंय कोण गेलंय काय नाही वगैरे। मी जो अभ्यास करायचो माझं डिक्शन चांगलं व्हावं म्हणून ग्रंथ लावायचो आणि एकटाच वाचायचो सकाळी, म्हणजे 2 तास चांगलं होतं ना, स्पीचवर काम करायचं, योगा करायचा, वाचन करायचं, ह्या गोष्टींकडेच फार भर होता की आपण कोण नाही आहे आपल्याला हे सगळं करायचं आहे। आणि बँकेत सुद्धा काम करताना मी समजा क्लार्क, तर आता मी चेकिंग करायचं बँकेत डेली सप्लिमेंटरी, तर तिथं असेल की महादेव विष्णू पोळ 2000 रुपये काढले, तर शंकर विष्णुपंत पगारे यांचे 2000 जमा झाले, तर ते उच्चार आणि त्यासाठी इतकं बारक आहे. म्हणजे मी ट्रेननं जायचो ना तर ट्रेनच्या दरवाजात उभं राहायचं आणि पुढच्या बाजूला उभं राहायचं. ट्रेन सुरू झाली की क ख ग घ न च छ ज झ इ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ष ह लक्ष ज्ञ मग गुमारा. मग ती बारा खडी जे अजून बऱ्याच लोकांना काम करणार ना बारा खडी माहिती नसत ना की ओष्ट शब्द काय आहेत. बम प फ ब भ म्हणजे ब्लास्ट करणारे शब्द कसे आहेत आणि ल ल त थ द ल ल ल ल हे गोड किती आहेत. मग ते स्पीचमध्ये कसं आणायचं वगैरे वगैरे अशा बारीक 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 गोष्टीचा खूप अभ्यास चालला होता. की ज्यांनी नंतर ते असं होतं ना की प्रत्येक रोलमध्ये येताना मग ते दणदणीत पद्धतीने यायला लागतं. 93.5 रेड एफएम बजाते रहो.